आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है। इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
पंतप्रधान महोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदींनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे।
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतं।
जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली। सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला। यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे। हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले। भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या, तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानिमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातली सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल, असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय नावाचा एक चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबॅनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे, तसंच जलवाहतूक संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत, तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी, खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत, अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे HPCA मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जिरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 4 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.